सर्वांना भक्तिपूर्ण नमस्कार. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त असलेल्या या विशेष भक्ती सत्संगाला आता आपण आरंभ करूया. सत्संगाच्या आरंभीत भावभक्तीच्या पुष्पाचा दिव्य सुगंध सर्वत्र दरवळत आहे, त्याची दिव्य अनुभूती घेऊया. या दिव्य सुगंधासह साक्षात जगद्गुरु भगवान श्रीकृष्णाचे तत्व भूतलावर अवतरलेले आहे. या भावाने श्रीकृष्णाच्या चरणी नतमस्तक होऊया. श्रीकृष्ण तत्व अधिकाधिक अनुभवण्याचा प्रयत्न करूया. त्या गोविंदाचे आनंदमय तत्व ग्रहण करत त्याच्या चरणी भावपूर्ण प्रार्थना करूया. हे श्रीकृष्ण, हे गोविंदा, आम्ही तुझ्या चरणी संपूर्ण शरण आलो आहोत. आजच्या या भक्ती सत्संगाच्या माध्यमातून आम्हाला पूर्णपणे कृष्णमय कर. हे मनमोहन, आमच्या अंतकरणाला केवळ आणि केवळ तुझाच ध्यास लागू दे. हे श्रीरंगा, तूच आम्हाला तुझ्या भक्तीमध्ये रंगव. आमच्या देहावर, मनावर, चित्तावर केवळ तुझ्याच आणि तुझ्याच भक्तीचा रंग चढू दे. हे कांदा, हे मनमोहन, तूच आम्हाला भक्तिमय बनव. तुझ्या श्रीचरणी आम्हाला सामावून घे. हीच प्रार्थना सुमने तुझ्या श्यामवर्ण तेजस्वी आणि दिव्य चरणी आम्ही अर्पण करत आहोत. श्रीहरीला अत्यंत प्रिय असलेले तुळशीपत्र त्याच्या चरणी भक्तीपूर्वक समर्पित करूया. तुळशीपत्र हे भक्ती आणि त्यागाचे मूर्तिमंत प्रतीक आहे. आजच्या या भक्तिमय सत्संगाच्या आरंभी भगवंताची स्तुती करूया. या सत्संगात अवतरलेले श्रीकृष्ण तत्व अधिकाधिक जागृत होण्यासाठी त्याला आवाहन करूया. आपल्या मनाचा भक्तीपूर्वक त्याग करत मनरूपी तुळशीपत्र या त्रैलोक्यनाथाच्या या भगवंताच्या चरणी समर्पित करत आपण सर्वांनी श्रीकृष्णाची श्लोकवंदना करूया. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. श्रीकृष्ण भक्तीत डुंबण्यासाठी आलेल्या आपल्या सर्व कृष्ण भक्तांना कृष्णमय नमस्कार. श्रीकृष्ण ही धर्मसंस्थापनेची देवता आहे. 16 कलांनी युक्त तसेच 100% श्री विष्णू तत्व असलेला श्री विष्णूचा पूर्णावतार म्हणजे श्रीकृष्ण. श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे साक्षात जगद्गुरु लीलाधारी श्रीकृष्णाच्या अवतार धारण सोहळ्याचा दिव्य दिन. सर्व कृष्णभक्त जीवांसाठी ही कृष्णमय आनंदाची पर्वणीच आहे. श्रीकृष्णमय होण्याची, श्रीकृष्ण रंगामध्ये रंगून जाण्याची ही एक सुवर्ण संधीच आहे. या गोकुळाष्टमीच्या निमित्ताने हे श्रीकृष्ण तत्व अधिकाधिक कसे अनुभवायचे, ते चराचरात आणि स्वतःच्या अंतरातही कसे अनुभवायचे, हे आपण या विशेष भक्ती सत्संगात अनुभवूया. यामुळे गोकुळाष्टमी पूर्वीच आपल्या सर्वांच्या अंतर्मनावर भक्तीचा दिव्य रंग चढणार आहे, तो सर्वांनी अनुभवूया. भक्ती सत्संगाच्या माध्यमातून श्रीकृष्णाचे सर्वव्यापी आणि आनंदमय तत्व भरभरून ग्रहण करूया. आपल्या रोमरोमात पेशी पेशीमध्ये, देहातील नसा नसांमध्ये, हाडा मासांमध्ये, रक्ताच्या थेंबा थेंबांमध्ये सर्वत्र आपण कृष्ण तत्व अनुभवूया. आजच्या या भक्ती सत्संगात साक्षात लीलाधारी श्रीकृष्णाच्या कृपेने प्रत्यक्ष द्वापर युगातील वातावरण अवतरलेले आहे. त्या द्वापर युगातील अनुभूती घेऊया. आपण सर्वजण श्रीकृष्णमय होऊन जाऊया. जो अखिल मानव जातीचा आणि सर्व प्राणी मात्रांचा जीवनदाता आहे, सर्वात्मा आहे, अशा भगवान श्रीकृष्णाने यदुवंशात अवतार घेऊन ज्या ज्या लीला केल्या, त्या लीलांचे भावमय अवलोकन करण्याची आज आपल्याला सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. जे भवरोगावरील औषध आहे, जे कानांना आणि मनाला परम आल्हाददायक आहे, अशा भगवंताचे गुणवर्णन करताना आपण स्वतःलाही पूर्णपणे विसरून जाऊया. गंगा जलाप्रमाणे पवित्र करणाऱ्या या पवित्र श्रीकृष्ण लीलांची प्रत्यक्ष अनुभूती घेऊया. आपणही पवित्र होऊन जाऊया. आजच्या भक्ती सत्संगात आपण सर्वांनी साक्षात भगवंताची दिव्य जन्मलीला आणि त्यामागील त्या भक्तवत्सल भगवंताची दैवी रहस्ये जाणून घेऊया. द्वापर युगामध्ये भगवान श्री विष्णूला आठव्यांदा पृथ्वीवर अवतार धारण करण्याची काय बरं आवश्यकता निर्माण झाली असेल? अशी काय स्थिती निर्माण झाली होती म्हणून भगवंताला, त्या परम परमेश्वराला, पुन्हा अवतार धारण करावासा वाटला? हे जाणून घेण्यासाठी आपण श्रीकृष्ण अवतार धारणापूर्वीच्या, म्हणजे श्रीकृष्णाच्या जन्मापूर्वीच्या स्थितीचे अवलोकन करूया आणि श्रीकृष्ण अवताराची आवश्यकता प्रत्यक्ष जाणून घेऊया. त्यावेळी लाखो दैत्यांनी अहंकारी राजांचे रूप धारण केले होते. आपल्या अनाचाराने आणि अत्याचाराने संपूर्ण पृथ्वीला ग्रासले होते, त्राही त्राही करून सोडले होते. या साऱ्यापासून स्वतःचे रक्षण व्हावे म्हणून पृथ्वीने गायीचे रूप धारण केले आणि ती भूमाता ब्रह्मदेवाना शरण गेली. तिच्या डोळ्यातून आसवे वाहू लागली. खिन्न होऊन तिने करुण स्वरात हंबरडा फोडला. ब्रह्मदेवांकडे जाऊन तिने त्यांना आपल्यावर आलेले संकट सांगितले. ब्रह्मदेवानेही पृथ्वीची व्यथा ऐकली. पृथ्वीचे रक्षण होण्यासाठी आता एकच मार्ग होता आणि तो म्हणजे साक्षात शेषशाही श्री विष्णूला शरण जाणे. ब्रह्मदेव भगवान शिव आणि अन्य देवतांसह पृथ्वीला समवेत घेऊन क्षीरसागराच्या किनाऱ्यावर गेले. तेथे जाऊन सर्व देवतांनी एकाग्रचित्त होऊन पुरुष सुक्त म्हटले. नंतर ते अत्यंत व्याकुळतेने जगतपालक श्री विष्णूंची स्तुतिरूपी प्रार्थना करू लागले. सर्व देवतांनी या भगवंताची स्तुतिरूपी प्रार्थना कशा प्रकारे केली ते आता आपण सर्वांनी अनुभवूया. हे प्रभो, आम्ही सर्वजण आपल्याला शरण आलो आहोत. या जगताच्या उत्पत्तीचा एकमात्र आधार, एकमेव आधार आपणच आहात. आपल्यामध्येच या विश्वाचा प्रलय होतो आणि आपल्या कृपेनेच या विश्वाचे रक्षण सुद्धा होते. हे नित्यमुक्त भगवंता, हे प्रभो, आपण जसे मत्स्य, कूर्म, नृसिंह, वराह, राम, परशुराम आणि वामन अवतार धारण करून आमचे आणि या तिन्ही लोकांचे वेळोवेळी रक्षण केले आहे, त्याचप्रमाणे यावेळी सुद्धा आपण अवतार घेऊन पृथ्वीचे रक्षण करावे, पृथ्वीचा भार हलका करावा. हे यदुश्रेष्ठा, आम्ही आपल्या चरणी वंदन करत आहोत. त्यावेळी देवदेवतांनी आणि पृथ्वीने अत्यंत आर्ततेने केलेल्या त्या प्रार्थनेमध्ये संपूर्ण सृष्टीची व्याकुळता सामावलेली होती. देवदेवतांनी केलेल्या त्या आर्त प्रार्थनेनंतर आकाशवाणी झाली. पृथ्वीच्या कष्टांची त्या परम परमात्म्याला पूर्ण कल्पना आहे. आपल्या कालशक्तीद्वारे पृथ्वीचा भार हलका करण्यासाठी भगवंत स्वतः लवकरच प्रकट होणार आहेत. हे देवतानो, ते परम परमेश्वर जोपर्यंत पृथ्वीवर राहतील तोपर्यंत तुम्ही यदुकुलात अंश रूपाने जन्म घेऊन राहा. वसुदेवांच्या घरी स्वतः भगवान पुरुषोत्तम प्रगट होतील. भगवंताचे प्रिय कार्य करण्यासाठी स्वयं प्रकाशी आणि सहस्र मुखे असलेला भगवान शेष सुद्धा भगवंताच्या अगोदर अवतार घेईल. जिने साऱ्या जगाला मोहित केले आहे ती भगवंताची ऐश्वर्यशालिनी योगमाया सुद्धा त्यांचे लीला कार्य संपन्न करण्यासाठी अंश रूपाने अवतार घेईल. ही आकाशवाणी ऐकून सर्व देवतांना आणि पृथ्वीला अत्यंत आनंद झाला. भगवंताने कंस चाणूरादी दुष्टांचा संहार करण्यासाठी आणि आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी, त्यांचा उद्धार करण्यासाठी पृथ्वीवर अवतरित होण्याचे ठरवले होते. भगवंत तर अजन्म आहे, त्याला जन्म नाही, आदी नाही की अंतही नाही. अशा या अयोनी संभव परमात्म्याला धरतीवर मानवी देह धारण करून अवतार घ्यायचा होता. शिवाय साक्षात परब्रह्माचे ते परम चैतन्य आणि त्याची दिव्य शक्ती मानवाला पेलवण्यासारखी नव्हती. यासाठी मग त्या परब्रह्माने स्वतःच्या अवतरणासाठी लीला केली. ती दिव्य लीला आता आपण प्रत्यक्ष अनुभवूया. त्यावेळी मथुरा ही सर्व यादवांची राजधानी होती. यदुवंशातील शूरसेनाचा पुत्र वसुदेव याचा विवाह मथुरेतील देवकी हिच्याशी झाला. मथुरेच्या राजा उग्रसेनाचा पुत्र म्हणजे कंस. देवकी ही कंसाची चुलत बहीण होती. विवाह झाल्यानंतर वसुदेव आपली नवपरिणित वधू देवकी हिच्यासह घरी जाण्यासाठी म्हणून रथावर आरूढ झाले. निघण्याच्या वेळी वधूवरांचे मंगल होण्यासाठी एकाच वेळी शंख, नौबती, मृदुंग आणि दुमदुबी वाजू लागल्या. कंसाने तिच्या रथाच्या घोड्याचे लगाम आपल्या स्वतःच्या हातात घेतले. वाटेमध्ये त्याला संबोधून आकाशवाणी झाली. अरे मूर्खा, जिला तू रथात बसवून घेऊन चालला आहेस त्या देवकीचा आठवा पुत्र तुझ्या मृत्यूचे कारण बनेल. ही आकाशवाणी ऐकताच अत्यंत क्रोधित झालेला कंस देवकीचाच वध करण्यास निघाला. मात्र वसुदेवाने त्याला समजावले, देवकी ही तुझी बहीण आहे. तुला देवकीपासून नव्हे तर तिच्या आठव्या गर्भापासून धोका आहे. त्यामुळे तिचा असा वध करणे योग्य नाही. देवकीला जेव्हा पुत्र होईल तेव्हा मी स्वतः तुम्हाला तो आणून देईन. तेव्हा कंसाने तिचा वध करण्याचा विचार सोडला. मात्र तरीही त्यांच्याविषयी अविश्वासाने आणि मृत्यूच्या भयाने कंसाने देवकी आणि वसुदेव या दोघांनाही बंदीगृहात टाकले. योग्य वेळी देवकीने प्रतिवर्षी एक याप्रमाणे 8 पुत्रांना जन्म दिला. पहिल्या पुत्राचे नाव कीर्तिमान असे होते. वसुदेवानी त्याला मोठ्या कष्टाने कंसाकडे आणून दिले. वसुदेवांची सत्याशी एकनिष्ठता पाहून कंस प्रसन्न होऊन हसत म्हणाला, आपण या बालकाला परत घेऊन जा. याच्यापासून मला काहीही भीती नाही, कारण तुमच्या 8व्या मुलाकडून माझा मृत्यू होणार असल्याचे सांगितले आहे. हे ऐकून वसुदेव त्या बालकाला घेऊन परत आले. परंतु कंस दुष्ट आणि चंचल स्वभावाचा असल्यामुळे त्यांनी त्याच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही. इकडे भगवंताच्या प्रेरणेने देवर्षी नारद कंसाकडे आले. ते त्याला म्हणाले, अरे कंसा, गोकुळात राहणारे नंद इत्यादी गोप, त्यांच्या पत्नी, वसुदेव इत्यादी, वृष्णीवंशी यादव, देवकी इत्यादी यदुवंशातील स्त्रिया आणि नंद, वसुदेव या दोघांचेही नातलग हे सर्वजण देव आहेत. यावेळी जे तुझी सेवा करीत आहेत ते सुद्धा देवच आहेत. पृथ्वीवरील दैत्यांचा भार वाढला आहे, म्हणून देवदेवता आता त्यांच्या वधाची सिद्धता करीत आहेत. एवढे बोलून देवर्षी नारद तेथून अंतर्धान पावले. नारदांचे हे बोल ऐकून कंसाची खात्री पटली. हे यादव सर्व देव आहेत आणि देवकीच्या पोटी विष्णूच मला मारण्यासाठी जन्म घेणार आहे. म्हणून मग त्यांनी देवकीला आणि वसुदेवांना बेड्या घालून कैदेत टाकले. मृत्यूच्या भीतीने देवकीच्या पोटी जन्माला येणाऱ्या प्रत्येक बालकाचा तो वध करायचा. अशा प्रकारे कंसाने देवकीच्या 6 बालकांचा वध केला. देवकी 7व्या वेळी गर्भवती होती तेव्हा भगवान विष्णूने आपल्या योग मायेने देवकीच्या 7व्या गर्भाला वसुदेवाची दुसरी पत्नी रोहिणी हिच्या गर्भात स्थापित केले. रोहिणी गर्भवती झाली आणि शेषनाग बलरामाच्या रूपात अवतरित झाला. इकडे देवकीच्या 7व्या मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती कंसाला मिळाली. कालांतराने भक्तांना अभय देणारे भगवंताचे विश्वरूप वसुदेवांच्या मनामध्ये आपल्या सर्व कलांसह प्रविष्ट झाले. भगवंताचे तेज धारण केल्यामुळे वसुदेव सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसू लागले. डोळे दिपून जावेत एवढे ते तेजस्वी दिसत होते. जगाचे मंगल करणारा सर्वात्मक आणि आत्मरूप असलेल्या भगवंताचा अंश धारण केल्यावर देवकीही अंतर्मनात आनंद अनुभवत होती. देवकीच्या अंतरंगात भगवंत विराजमान झाला होता. तिच्या चेहऱ्यावर पवित्र हास्य होते. तिची कांती तेजस्वी झाली. तिच्या त्या दैदिप्यमान कांतीने कारागृह झगमगत होते. कंस, वसुदेव आणि देवकी या दोघांवर बारीक लक्ष ठेवून होता. त्या दोघांची खडानखडा माहिती मिळवत होता. देवकीला 8व्यांदा गर्भधारणा झाली असल्याचे त्याला समजले. तेव्हा काही धोका होऊ नये म्हणून त्याने कारागृहावरील पहारा अधिक कडक केला. तो स्वतःही येऊन तिला पाहून जात असे. यावेळी कंसाने जेव्हा तिला पाहिले तेव्हा त्याला देवकी अतिशय तेजस्वी दिसू लागल्याचे जाणवले. तो मनात म्हणू लागला की यापूर्वी कधीही देवकी अशी तेजस्वी दिसत नव्हती. यावेळी माझे प्राण घेणारा विष्णू तरी हिच्या उदरात येऊन राहिला नाही ना. या विचारामुळे तो मनातून घाबरला होता. आता भगवंताबद्दल दृढ वैरभाव बाळगणारा तो कंस भगवंताच्या जन्माची वाट पाहू लागला. उठता बसता, खाता पिता, चालता फिरता, जागेपणी, झोपेत नेहमी तो श्रीकृष्णाचा विचार करीत असे. त्यामुळे त्याला सारे जगच श्रीकृष्णमय दिसू लागले. देवकीचा तो येणारा 8वा पुत्र आणि स्वतःचा वध याचा विचार त्याला भेडसावू लागला. श्रावण मासाच्या कृष्ण पक्षातील अष्टमी या तिथीला भगवंताने जन्म घेण्याचे ठरवले. भगवंताच्या अवतारी जन्माची वेळ समीप आली होती. श्रीकृष्णाच्या अवतार धारणाने आनंद सर्वत्र विहार करू लागला. आता आनंद वाऱ्याच्या पंखावर विराजमान झाला. श्रीकृष्णाच्या अवतार धारणाच्या या मंगल वार्तेचा सुगंध त्यांनी सर्वत्र पसरवला. संपूर्ण सृष्टीला पण पंचतत्वांनाही आनंद झाला होता. या आनंद वार्तेने काळ, दिशा, पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या सर्वांचीच हरिभक्तीची ओढ जणू वाढली होती. सर्वजण आपल्यात निर्माण झालेली मलिनता विसरून शुद्ध अंतकरणाने भगवंताच्या अवतार धारणाची आतुरतेने वाट पाहत होते. अंतकरण शुद्ध झाल्यावर ज्याप्रमाणे त्यामध्ये भगवंताचे अस्तित्व निर्माण होते त्याप्रमाणे श्रीकृष्णाच्या अवतार धारणापूर्वी काळ, दिशा आणि पंचतत्व या सर्वांचीच समष्टी शुद्धी कशी होऊ लागली त्याचे सुंदर वर्णन आता आपण ऐकूया. त्यावेळी पृथ्वीवर सर्वत्र अधर्म माजल्यामुळे काळही क्रुद्ध झाला होता. त्याने आपले रौद्र रूप दाखवायला आरंभ केला. तो सर्व काही गिळंकृत करू लागला होता. जिथे काळालाच अधर्म असह्य झाला होता, तेथे मग भगवंत तर काळाच्याही पलीकडे आहे. भगवंताला पृथ्वीवर अवतार धारण करणे क्रमप्राप्तच होते. पण जेव्हा वाऱ्याच्या पंखांवरून विहार करत आनंदाने काळाला टिचकी दिली, तेव्हा काळाला कळले की स्वयं परिपूर्णतम भगवान श्रीकृष्ण अवतीर्ण होत आहेत. मग काळही आनंदाने भरून गेला. त्याचे रौद्र रूप शांत आणि मनोहर झाले. समस्त सद्गुणांना धारण करून साक्षात काळही भगवंताच्या स्वागताची तयारी करू लागला. भगवान श्रीकृष्णाच्या स्वागतासाठी काळाची ही जी सिद्धता आहे ती पाहून दशदिशाही आनंदल्या. कंस आणि अन्य दैत्यांच्या राज्यकाळात त्राही त्राही झालेल्या दाही दिशा आपापल्या अधिपती देवतांसह पराधीन झाल्या होत्या. असुरांनी त्यांच्यावरही प्रभुत्व मिळवले होते. सुगंधी वाऱ्याने वेगाने वाहत जाऊन भगवंताच्या अवतार धारणाची आनंदवार्ता दिशांनाही दिली. दश दिशा आनंदल्या. ती वार्ता ऐकून सर्व दिशा आपल्या अधिपती देवतांसह प्रसन्न झाल्या. भगवंताच्या आगमनासाठी त्यांनी आपली प्रतिबंधित क्षेत्रे खुली केली. नराधम असुरांच्या अत्याचारांनी पीडित झालेली पृथ्वी दुःखी कष्टी होती. तिच्यावर आच्छादित होत सर्वत्र पसरत आनंदाने जेव्हा ही वार्ता पृथ्वीला दिली, तेव्हा तिला अतिशय आनंद झाला. गायीच्या रूपात वैकुंठात जाऊन शेषशय्येवर पहुडलेल्या भगवंताला स्वतःची सांगितलेली व्यथा आणि भगवंताने केलेली आकाशवाणी तिला आठवली. भगवंताच्या अवतार धारणाची ती व्याकुळ होऊन वाटच पाहत होती. ज्यावेळी भगवंत भूदेवीच्या निवासस्थानी म्हणजे पृथ्वीवर येऊ लागला, त्यावेळी पृथ्वी मातेला त्या भूदेवीला अत्यंत अत्यंत आनंद झाला. श्रीहरीच्या भक्तिमय स्मरणाने ती संपूर्णपणे मंगलमय झाली. श्रीहरीची सर्व मंगलमय चिन्हे तिने स्वतःच्या देहावर धारण केली. पृथ्वीवरील शहरे गावे अत्यंत मंगलमय झाली होती, आनंदली होती. भगवंताचे श्री चरण माझ्या वक्षस्थळी पडतील हे माझे सौभाग्यच आहे. या विचाराने पृथ्वी माता आनंदी झाली. पृथ्वीला कळलेली ही आनंद वार्ता जलतत्वानेही धारण केली. जलतत्वही पुष्कळ आनंदी झाले. निर्मळ हृदयात भगवंताचा वास असतो आणि म्हणूनच सर्व नद्या सरोवरे झरेही निर्मळ झाले. श्री कृष्णावतार आपल्या चरणस्पर्शाने आपल्याला पावन करीन या विचाराने सर्वांना आनंद झाला. या भारत भूमीवरील कधीही न विझणारे अग्नितत्व कंसादी असुरांच्या अत्याचारांनी शांत होऊ लागले होते. कंसाच्या अत्याचारांमुळे यज्ञयाग ब्राह्मणांचे अग्निहोत्र सर्व काही बंद झाले होते. वाऱ्याच्या पंखांवरून वाहणाऱ्या आनंदाने हळूच त्यांना स्पर्श केला. भगवंताच्या अवतार धारणाची आनंद वार्ता दिली. ही वार्ता ऐकून अग्निदेवताही प्रफुल्लित झाली. श्रीकृष्णावताराच्या कृपेने अग्नितत्वही प्रज्वलित झाले. यानंतर आनंद वायुतत्वाच्या दिशेने विहार करत आला. त्याने भगवंताच्या अवतार धारणेची आनंद वार्ता वायुदेवतेच्या कानात हळूच सांगितली आणि भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या निमित्ताने पवित्र आणि सुगंधी वारा आपल्या स्पर्शाने लोकांना आनंदी करीत वाहू लागला. त्यावेळी वायुदेवता विचार करू लागली. तिच्या मनात काय बरे भाव होते ते आता आपण प्रत्यक्ष अनुभवूया. रामावताराच्या वेळी वायुपुत्र हनुमंताने श्री रामरूपातील भगवंताची केलेली सेवा पाहून वायुदेवता कृतार्थ झाली होती. परंतु या अवतारात आपण स्वतःच भगवंताची त्याच्या कृष्णावताराची सेवा करण्याचा विचार वायुदेवता करू लागली. भगवंताच्या भक्तिमय विचारांमध्ये रंगून जाऊन वायुदेवता भगवंताची सेवा कशी करायची याचा विचार करू लागली. आनंद कंद भगवान श्रीकृष्णाच्या मुखारविंदावर जेव्हा श्रमामुळे स्वेदबिंदू म्हणजेच घाम येईल तेव्हा मी भगवंताच्या भाळावर आलेले ते रुपेरी भासणारे स्वेदबिंदू अत्यंत शीतल आणि मंद सुगंध देत गतीने सुकवेन. श्रीकृष्णाच्या चरणांच्या दर्शनाची इच्छा असेल तर त्याचे समष्टी रूप असलेल्या विश्वाची सेवा मला करायला हवी. या विचारासरशी लगेचच संपूर्ण विश्वाला स्वच्छ शुद्ध आणि निर्मळ प्राणवायूचा पुरवठा करत वायूही भगवंताच्या स्वागत समारोहाचे प्रतिनिधित्व करू लागला. एवढ्या सगळ्यांपर्यंत पोचलेली भगवंताच्या अवतार धारणेची ही आनंद वार्ता आकाशापर्यंत पोचल्याशिवाय कशी राहणार. आकाशालाही ही आनंद वार्ता कळली. अतिशय आनंदाने आकाश स्वतःशीच बोलू लागले आणि म्हणाले, विशालता आणि समत्व या भगवंताच्या गुणांची उपमा मला दिली जाते. पण आत्ता जेव्हा माझ्या नीलवर्णाची म्हणजे निळ्या रंगाची उपमा भगवंताच्या नीलवर्ण कांतीला दिली जाईल तेव्हा तर मी कृतार्थ होईन, धन्य धन्य होईन. नंतर आकाशाने आनंदोत्सव साजरा करण्यास आरंभ केला. आकाशातील तारे तेजाने झगमगू लागले. सर्व नक्षत्र ग्रह तारे शांत आणि निर्मळ झाले होते. भगवान श्रीकृष्णाच्या स्वागतासाठी तेही सिद्ध झाले. अशा प्रकारे भगवंताच्या अवतार धारणाच्या व्याकुळतेने काळ दिशा पंचतत्व यांचं संपूर्ण सृष्टीच भगवंताच्या दिव्य आगमनासाठी ते क्षण अनुभवण्यासाठी अत्यंत आतुर झाली होती. भगवंताच्या अवतार धारणाच्या दिव्य क्षणांची अनुभूती घेण्यासाठी आपण सारेच आतुर होऊन त्या दिव्य क्षणाची प्रतीक्षा करत आहोत. त्याच व्याकुळतेने आता पण भगवंताला अत्यंत अत्यंत आर्ततेने आळवूया. हे नाथा, हे प्रभु, आमची ही आर्त प्रार्थना, आमची विनंती ऐका भगवंता. संपूर्ण सृष्टीच्या हृदयामध्ये राहणाऱ्या हे हृदयेश्वरा, हे मोरमुकुट आणि पितांबरधारी भगवंता, जन्म जन्मांपासून आम्हाला केवळ तुझीच आस लागली आहे. ताऱ्यांनी भरलेले हे गगन त्याचे साक्षीदार आहे. प्रत्येक श्वासागणिक आम्ही तुझी प्रतीक्षा करत आहोत. तुझ्या दर्शनासाठी हे प्रभो आम्ही अंतरातून पुष्कळ आतुर झालो आहोत. हे गोविंदा, आमचे नेत्र तुझ्या दर्शनासाठी आतुर झाले आहेत. ते नेत्रही तुझी प्रतीक्षा करता करता थकले देवा. भवबाधा आणि संकटांचा नाश करणाऱ्या हे भगवंता, तुझ्या दिव्य रूपाचे स्वागत करण्याचा अधिकार तू आम्हालाही प्रदान कर. हे भगवंता, आमचे नयनरूपी पुजारी तुझ्या दिव्य चरणी शरणागत आहेत. तूच आमच्या तन मन धन आणि प्राण यांचा स्वामी आहेस. हे करुणा करा, हे भगवंता, आता तू लवकरच प्रगट हो आणि आम्हाला तुझे दिव्य दर्शन दे. हे नाथा, हे दयाघना, एवढीच कृपा कर आमच्यावर, एवढीच कृपा कर. त्रैलोक्यातील भक्तगणांची प्रार्थना साक्षात श्रीमंत नारायणाच्या चरणी समर्पित झाली. भगवंताने आता सर्वांच्या प्रार्थनेचे फळ देण्याचे ठरवले. आता भगवंताच्या अवतार धारणाची वेळ समीप आली. श्रावणातील कृष्ण पक्षातील अष्टमीचा दिवस उजाडला. स्वर्गामध्ये देवतांच्या दुमदुबी वाजू लागले. सिद्ध आणि चारण स्तुतिगान करू लागले. किन्नर आणि गंधर्व गाऊ लागले. अप्सरा नाचू लागले. देव आणि ऋषी आनंदित होऊन पुष्पवर्षाव करू लागले. जनार्दनाच्या अवतार धारणाची वेळ होती मध्यरात्र. अंधकाराचे साम्राज्य सर्वत्र पसरले होते. ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट चालू होता. मुसळधार पाऊस पडू लागला आणि त्याच वेळी सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान असणारे भगवान विष्णू देवरूपिणी देवकीच्या ठिकाणी प्रकट झाले. पूर्व दिशेला पूर्ण चंद्राचा उदय व्हावा तसे भगवंताचे तेजस्वी रूप प्रगटले. कारागृहातील त्या अंधाऱ्या कोठडीमध्ये निर्माण झालेल्या भगवंताच्या चैतन्यमय अस्तित्वामुळे आणि तेजस्वी अंगकांतीच्या चैतन्यमय झगमगाटाने वसुदेवांना जाग आली. वसुदेव उठून बसले. त्यांनी देवकीच्या शेजारी एक अद्भुत बालक पाहिले. त्या अद्भुत बालक रूपातील भगवंताची मनमोहक छबी कशी बरे असेल. आपणही त्या बालकाचे, बालक रूपातील भगवंताचे भावपूर्ण दर्शन घेऊया. त्या बालकाचे नेत्र कमळाप्रमाणे असून त्याला चार हात होते. त्याने हातांमध्ये शंख, चक्र, गदा ही उत्कृष्ट आयुधे घेतली होती. वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह असून गळ्यामध्ये कौस्तुभमणी झगमगत होता. मेघांप्रमाणे सुंदर श्यामल असलेल्या त्याच्या शरीरावर मनोहर पितांबर झळकत होते. मौल्यवान असे वैडूर्य मुनी जडवलेला किरीट आणि कुंडले यांच्या तेजाने त्याचे दाट कुरळे केस चकाकत होते. चमकणारा रत्नजडित कमरपट्टा, दंडावर बाजूबंद, मनगटांमध्ये कंकणे त्या बालकाला विशेष शोभून दिसत होते. त्या अद्भुत बालकाला पाहून वसुदेवांचे नेत्र आश्चर्याने विस्फारले गेले. काही क्षणानंतर पुत्राच्या रूपाने स्वतः भगवंतच परम परमेश्वर श्रीमन नारायणच आले आहेत हे वसुदेवानी ओळखले. बालभगवंताच्या तेजोमय कांतीने कारागृह झगमगत होते. वसुदेवांना भगवंतांचा प्रभाव माहीत असल्याने त्यांची सर्व भीती नाहीशी झाली. आपली बुद्धी स्थिर करून त्यांनी परमपुरुष भगवंतांच्या चरणांवर आपले मस्तक नमवले आणि हात जोडून ते भगवंताची स्तुती करू लागले. देवकीलाही लक्षात आले की आपल्या पुत्रामध्ये पुरुषोत्तमाची सर्व लक्षणे आहेत. सुरुवातीला तिला कंसाचा विचार मनात येऊन थोडी भीती वाटली, पण नंतर अत्यंत पवित्र हास्य करीत तीही बालभगवंताची स्तुती करू लागली. देवकी आणि वसुदेव यांचे असे काय परमभाग्य होते की साक्षात भगवंत त्यांच्या पोटी जन्माला आला ते आपण जाणून घेऊया. वसुदेव हा स्वयंभू मन्वंतरामध्ये सुतपा नावाचा पुण्यशील प्रजापती होता. त्याची पत्नी होती पृष्णी. जेव्हा ब्रह्मदेवानी त्या दोघांना संतती उत्पन्न करण्याची आज्ञा केली तेव्हा या दोघांनी इंद्रियनिग्रह करून तीव्र तपश्चर्या केली. धोधो पाऊस, वेगवान वारा, रखरखीत ऊन, कडाक्याची थंडी इत्यादी त्या त्या काळाचे गुणधर्म सहन केले. प्राणायामाने आपल्या मनाचे दोष धुवून टाकले आणि भगवंताच्या चरणी चित्त एकाग्र केले. असे अतिशय कठीण आणि घोर तप करता करता देवांची 12,000 वर्षे निघून गेली. दोघांनी श्रद्धायुक्त तपश्चर्याने आणि प्रेममय भक्तीने आपल्या हृदयामध्ये नित्य भगवंताचे चिंतन केले होते. म्हणून साक्षात भगवंत त्यांच्यावर प्रसन्न झाला. भगवंताने वर मागण्यास सांगितल्यावर त्या दोघांनी साक्षात भगवंतालाच पुत्र रूपात प्राप्त करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार तिसऱ्या जन्मात पृष्णी आणि सुतपा देवकी आणि वसुदेव म्हणून जन्माला आले. भगवत कृपेने आता त्या दोघांना आपल्या या पूर्वजन्मांचे आणि त्यावेळी केलेल्या तपश्चर्याचे स्मरण झाले. भगवंताप्रती अतीव कृतज्ञता व्यक्त करत ते दोघेही भगवंताची स्तुती करू लागले. वसुदेव आणि देवकी यांच्याप्रमाणे आपणही सर्वजण मिळून अंतरामध्ये भगवंताप्रती अपार भक्ती अनुभवत भगवंताची स्तुती करूया. भक्तीने ओतप्रोत असलेला प्रत्येक शब्द स्तुती रूपाने भगवंताच्या चरणी अर्पण करूया. श्रीकृष्ण जन्माचा दिव्य दिव्य आनंद आपणही अनुभवूया. ज्याला आधी अंत नाही, जन्म मरण नाही, जो अजन्म आहे, अशा भगवंताने जन्म घेतला ही एक अघटित अशी दैवी घटनाच आहे. ऐन मध्यरात्रीच्या अंधकाराच्या वेळी कारागृहात प्रकाशमय अशा साक्षात महाविष्णूने अवतार धारण केला. परम भाग्यशाली सती देवकीच्या हृदयात वास करणारा तो परम परमेश्वर भगवंत परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम हे त्याचे ब्रीद राखत सर्वांच्या कल्याणार्थ तिच्या उदरात आला. देवकीला कोणत्याही प्रकारे प्रसव वेदना होऊ न देता तिच्या देहरूपी पालखीत बसून हा अनादि अनंत असा भगवंत या भूतलावर प्रगट झाला. देवांच्या दुमदुबी मंजुळ स्वरमाला उधळू लागल्या. त्या स्वरातून देवांना झालेला परमानंद जणू प्रगट होऊ लागला. साक्षात जगन्नायकाचे ते चतुर्भुज बालरूप प्रकट झालेले पाहून देवकी आणि वसुदेव यांची अंतकरणे भगवंताच्या परमभक्तीने भरून आली. अंगावर रोमांच आले. अष्ट सात्विक भाव जागृत झाले. सोहम सोहम असा नाद करत भगवंत देवकीच्या समोर तान्ह्या बाळाच्या रूपात प्रगट झाले. कारागृहाच्या बाहेरही सर्वत्रच्या वातावरणामध्ये दैवी परिवर्तन झाले. झुळझुळ वारा वाहू लागला आहे. जीवसृष्टी भगवंताच्या आगमनासाठी अत्यंत आनंदित होऊन नाचू लागली. आनंदाने भगवंताचे स्वागत करू लागली. मेघ गर्जना करत आनंदून आलेल्या जलधारांनी सर्व चराचर चिंब भिजले. जणू भगवंताच्या आगमनाप्रित्यर्थ भक्ती रंगातच सारे रंगून गेले. सृष्टीचा तो दिव्य आनंद दिव्य दिव्य आनंद आता आपणही अनुभवूया. कृष्ण जन्माचा दिव्य आनंद देवकी आणि वसुदेव यांसह संपूर्ण सृष्टी अनुभवत होती. नंतर देवकी म्हणाली, हे परमपुरुषा भगवंता, आपण माझ्या गर्भात राहिलात ही आपली अद्भुत लीलाच नाही का? हे प्रभो, आपण तर सर्व भक्तांचे भय हरण करणारे आहात. आम्ही दोघेही दुष्ट कंसामुळे भयभीत झालो आहोत. त्याच्यापासून आमचे रक्षण करावे. हे भगवंता, आपले हे चतुर्भुज दिव्यरूप ही ध्यानाची गोष्ट आहे. भौतिक शरीरावरच दृष्टी ठेवणाऱ्या माणसांसमोर आपण हे प्रगट करू नका. हे मधुसूदना, आपला जन्म झाला ही गोष्ट त्या पापी कंसाला कळता कामा नये. हे बाल भगवंता, तुझ्यासाठी मी कंसाला अतिशय घाबरत आहे. माझे धैर्य आता खचू लागले आहे. हे विश्वात्मने, आपले हे शंख चक्र गदा आणि कमल याने शोभणारे हे चतुर्भुज अलौकिक रूप आवरा. या कंसरूपी संकटातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला मार्ग दाखवा. देवकीची ही भावपूर्ण प्रार्थना ऐकून भगवंताने आपल्या योग मायेने लगेचच बालकाचे रूप धारण केले. भगवंताचे ते चतुर्भुज रूप द्विभुज रूपात म्हणजे दोन हात असलेल्या रूपात पालटले. नुकत्याच जन्मलेल्या त्या तान्ह्या बाळाचे ते अत्यंत गोंडस गोजीरवाणे बालरूप पाहून देवकीच्या हृदयात वात्सल्य भाव जागृत झाला. तिला पान्हा फुटला. तिने त्या बाळाला साक्षात परमात्म स्वरूप श्रीकृष्णाला उचलून जवळ घेतले आणि उराशी कवटाळले. जणू सर्व बंधने तुटून मोक्षच तिच्या हाती आलं. आत्तापर्यंतची भगवंताची ही दिव्य लीला आपण सर्वांनी अनुभवली. जन्मदाता, माता पिता देवकी आणि वसुदेव होते, परंतु त्याचे पालन करणारे माता पिता म्हणजे नंदराजा आणि यशोदा होते. यामागे भगवंताची काय बरं लीला होती, त्या मागील रहस्य आपण जाणून घेऊया. नंद हे पूर्वी अष्ट वसूंपैकी एक श्रेष्ठ वसू होते. त्यांचे नाव द्रोण होते आणि त्यांच्या पत्नीचे नाव धरा होते. द्रोण आणि धरा यांच्या तपश्चर्येने साक्षात श्री विष्णू त्यांच्या समक्ष प्रगट झाले. विष्णूने त्यांना तपश्चर्येचे कारण विचारले. त्यावेळी ते दोघे म्हणाले, हे भगवंता, तू आमच्या घरी पुत्र म्हणून जन्माला यावेस आणि तुझ्या त्या पुत्ररूपाची सेवा आणि भक्ती आमच्याकडून घडावी हीच एक आमच्या मनेची इच्छा आहे. हे ऐकून भगवान श्री विष्णूही प्रसन्न झाले. त्यांनी त्या दोघांना तसे वरदान दिले. पुढे तेच परम यशस्वी द्रोण व्रजामध्ये नंदरूपात जन्मले आणि तीच धरा यशोदा झाली. आता भगवंताला त्या दोघांना दिलेले आशीर्वचन पूर्ण करायचे आहे. यासाठीची भगवंताची ती दिव्य लीला सर्वांनी अनुभवण्याचा प्रयत्न करूया. तिकडे भगवंताचा जन्म झाला आणि तिकडे गोकुळात गोपर आणि यशोदेला प्रसूती वेदना होऊ लागल्या. तिच्या प्रसूतीची वेळ समीप आली होती, त्यामुळे यशोदेला घेऊन रोहिणी आणि यशोदेच्या काही सेविका नंदराजाच्या वाड्यातील सुतिका गारात आल्या. प्रत्यक्ष प्रसव वेळेची वाट बघणे चालू होते. आता प्रसव वेदनांची तीव्रता वाढू लागल्याने यशोदेला मूर्छा येऊ लागली होती. तो मध्यरात्रीचा प्रहर होता. यशोदेच्या उदरातून बालिका रूपाने साक्षात योगमाया प्रकटली. जणू शिशुरूपातील परब्रह्मासाठी नंदवाड्यातील सुतिका गारात पोचण्याचा मार्ग सुकर करण्यासाठी योगमाया त्याच्याही आधी तेथे उपस्थित झाली होती. तिने सर्वांच्या सर्व प्रकारच्या जाणीवा आणि संवेदनावर आपला प्रभाव टाकला. मायेचे आवरण पसरवले. त्यामुळे नंदर आणि यशोदा निस्पंद झाली होती, म्हणजे कोणतीही हालचाल न करता स्तब्ध झाली होती. तिने आपले नेत्र मिटून घेतले होते. जणू ती मूर्छितावस्थेत होती. नंद राजाकडे राहत असलेल्या वसुदेव पत्नी रोहिणीचे नेत्रही बंद होते. अन्य सेविका सुद्धा निद्रावस्थेत गेल्या होत्या. त्यांच्या अवतीभोवतीच्या जगाचा जाणीवांचा त्यांना विसर पडला होता. त्या बाह्य ज्ञानशून्य झाल्या होत्या. अशा प्रकारे योगमायेने बालरूपातील परब्रह्माच्या आगमनाची सारी सिद्धता केली होती. भगवंताच्या आशीर्वचनानुसार त्यांना आता नंदराजा आणि माता यशोदेकडे जायचे होते. इकडे भगवंताने वसुदेवाला प्रेरणा दिली. हा आठवा पुत्र येथे कंसाच्या बंदीगृहात सुरक्षित नाही, त्यामुळे त्याला नंदराजाकडे पाठवावे. मग वसुदेवाने त्या बालकाला घेऊन बंदीगृहाच्या बाहेर पडायचे ठरवले. प्रसंग अतिशय कठीण होता, परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये या बालकाला कंसापासून पुष्कळ दूर नेणे आणि तेही त्याला काही कळायच्या आधी नेणे आवश्यक होते. वसुदेव देवकीची भगवंतावरील श्रद्धा दृढ होती, परंतु ते काही करण्यास असहाय्य होते, त्यामुळे बाल भगवंतच लीला रचू लागले. भगवंताच्या आज्ञेने, योगमायेने कारागृहाचे द्वारपाल आणि नगरातील लोकांच्या सर्व इंद्रियांच्या वृत्ती खेचून घेतल्या, त्यामुळे ते सर्वजण गाढ झोपी गेले. कारागृहाची सर्व दारे बंद होती. त्यांना मोठमोठ्या फळ्या, लोखंडाच्या साखळ्या आणि कुलपे लावलेली होती, त्यामुळे बाहेर जाणे अतिशय अवघड होते. बालभगवंत आतूनच वसुदेवांना प्रेरणा देऊन एक एक कृती करण्यास उद्युक्त करू लागले. वसुदेवानी त्या बालकाला एका मऊ आच्छादनावर ठेवून टोपलीत ठेवले. ती टोपली हातात घेऊन वसुदेव गोकुळातील राजानंदाच्या घरी निघाले. वसुदेव बालभगवंताला घेऊन जसजसे कारागृहाच्या दाराजवळ पोचत, तस तसे एकेका दाराच्या त्या जाड लोखंडी साखळ्या आपोआप दूर सरकत, कुलुपे उघडली जात आणि दारे उघडली जात. कुणालाही काहीही थांगपत्ता न लागू देता त्या बालभगवंताच्या योगमायेने वसुदेवांना अतिशय सहजरित्या कारागृहाच्या बाहेर काढले. बाहेर धोधो पाऊस पडत होता, विजा चमकत होत्या, ढगांचा गडगडाट चालू होता, परंतु कशाचीही तमा न बाळगता भगवंताच्या प्रेरणेने वसुदेव गोकुळाची वाट चालत राहिले. भगवंतावर संपूर्ण श्रद्धा ठेवून वसुदेव त्या अंधारातही निर्भयपणे चालत होते. श्रद्धेमुळे त्या अंधारातही भगवंतच त्यांना वाट दाखवत होता. बाल भगवंताला घेऊन जाताना वाटेतील चढ उतार, ओबडधोबड मार्ग यांचे वसुदेवांना काहीच वाटत नव्हते. भगवंताच्या अवतारी लीलेला सहाय्य करण्यासाठी जणू त्या वाटाच पायघड्या घालून वसुदेवांना मार्ग सुकर करून देत होत्या. जिभेवर अमृतमय असे प्रभू नाम घोळवत वसुदेव नंदाघरी निघाले होते. नुकत्याच जन्मलेल्या टोपलीतील बालक रूपातील भगवंताला त्या जलधारांचा त्रास होऊ नये म्हणून श्री विष्णूंचा परमभक्त शेषनाग आपल्या प्रभूच्या श्रीकृष्णाच्या सहाय्याला धावून आला. त्याने सूक्ष्म रूपाने आपल्या पणांचे छत्र बालभगवंतावर धरले होते. आता यमुना ओलांडून पहिल्या तीरावर जायचे होते. यमुना तर दुथडी भरून वाहत होती. मुसळधार पावसामुळे यमुनेचे पाणी वाढले होते. तिचा प्रवाह वेगवान झाला होता. पाण्याच्या लाटांमुळे त्यावर फेसच फेस दिसत होता. शेकडो भयानक भोवरे निर्माण झाले होते. वसुदेवानी बालभगवंताची ती टोपली आणखी वर धरली. यमुनेला ओलांडताना नाका तोंडापर्यंत पाणी आले होते. तशातच यमुनेची एक वेगवान मोठी लाट उंच उसळली. येथे बालभगवंताने आणखी एक लीला केली. त्या टोपलीतून बालभगवंताने हळूच आपले पाऊल बाहेर काढले. यमुनेच्या उसळणाऱ्या त्या लाटेचा बालभगवंताच्या त्या मृदू चरणाला स्पर्श झाला. जणू यमुनेने भगवंताच्या त्या इवलाशा पावलाचे चुंबन घेतले. भगवंताच्या पावलाचा स्पर्श होताच यमुना नदी कृतार्थ झाली. ती दुभंगली आणि तिने बालभगवंतासह पुढे जाण्यासाठी वसुदेवांना वाट करून दिली. भगवंताची ही अगाध लीला अनुभवत यमुनेने करून दिलेल्या वाटेवरून वसुदेव मार्गक्रमण करू लागले. वसुदेवाच्या डोक्यावरील टोपलीत विराजलेले दिव्य नराकृती परब्रह्म इवलेसे बालरूप धारण करून नंदाघरी पोचले. सारे गोकुळ शांतपणे निद्राधीन झाले होते. नंदाकडे पोचल्यानंतर नंद, यशोदा, रोहिणी सारे गाढ निद्रेत असल्याचे वसुदेवांना दिसले. योगमायेच्या प्रभावामुळे दिव्य अशी मानवी आकृती धारण केलेल्या परब्रह्माला सुतिकागारात पदार्पण करताना कोणीही पाहिले नव्हते. मात्र भगवंताच्या या बालरूपाचे आगमन होतात संपूर्ण सुतिकागार एका अभिनव, अपूर्व आणि चिन्मय म्हणजे परमचैतन्य रसाने भरून गेले. तेथील अणुरेणू त्या परमचैतन्य रसात निमग्न झाला. मूर्छितावस्थेत असलेली यशोदा तसेच निद्रावस्थेत असलेल्या रोहिणी आणि परिचारिका त्या परमचैतन्याच्या स्पर्शामुळे भाव समाधीस्थ झाल्या. म्हणजे त्यांच्या निद्रेचे रूपांतर भाव समाधीमध्ये झाले. त्या परमचैतन्याचा प्रभाव अवघ्या गोकुळात पसरला. नंदराजाही भाव समाधीत गेले. त्यानंतर कोणालाही काहीही कळण्यापूर्वी अत्यंत दिव्य असे हे भगवंताचे शिशुरूप गोकुळी पोचले. वसुदेव यशोदेजवळ गेले. त्यांनी त्या बालरूपातील भगवंताला यशोदेच्या कुशीत झोपवले. यशोदेच्या कुशीत शांतपणे स्थिरावलेले हे तेजस्वी बालक जे साक्षात सच्चिदानंद कंद श्रीहरी श्री विष्णूच. नंतर वसुदेव यशोदेच्या कुशीतील बालिका रूपात असलेल्या योगमायेला घेऊन कारागृहात परतले. त्यांनी त्या बालिकेला देवकीच्या कुशीत ठेवले. वसुदेवाने पुन्हा पायात बेड्या अडकवल्या आणि जणू काही घडलेच नाही अशा प्रकारे तेही झोपी गेले. जसा सूर्योदय होताच अंधार नाहीसा होतो त्याप्रमाणे भगवंताच्या चैतन्यमय तेजयुक्त अवतरणाने सर्व अडथळे दूर होत गेले होते. सर्व काही स्थिरस्थावर झाल्यानंतर योगमायेने सर्वप्रथम रोहिणीवरील आपला प्रभाव दूर केला. त्यामुळे रोहिणीला जाग आली. तिने डोळे उघडताच तिला अत्यंत विलोभनीय असे दृश्य दिसले. तिच्या नेत्रांपुढे चिरंतन आनंदरूपी अमृत सरोवर होते आणि त्यात एक नीलपद्म म्हणजे नीलवर्णी कमळ नुकतेच उमरलेले दिसत होते. त्याचा दिव्य गंध सर्वत्र पसरला होता. त्या नील कमलाकडे पाहताना रोहिणीला वाटले, अशा या अद्भुत अद्वितीय नीलकमलाची उत्पत्ती आजवर ना कोणत्या सरोवरात झाली असेल ना त्याच्या दिव्य गंधाचा स्पर्श आतापर्यंत वायूला झाला असेल. जे कमळ आतापर्यंत कोणीही पाहिले नसेल असे हे दिव्य अप्रतिम आणि नितांत सुंदर नीलकमळ आहे. काही क्षणानंतर ते दृश्य रोहिणीच्या डोळ्यांसमोरून अदृश्य झाले आणि रोहिणी भानावर आली. तिने पाहिले एक दिव्य अर्भक यशोदेजवळ पोहोचले होते. हे शिशुरूप अत्यंत सुंदर होते. या अवतरणाचे हे अप्रतिम माधुर्य भगवंताच्या आत्तापर्यंतच्या कोणत्याही अवतारात भक्तांनी अनुभवले नसेल ते सौभाग्य रोहिणीला लाभले. रोहिणी रूपी भाग्यवंत जीवाने दिव्याती दिव्य नेत्रांनी या क्षणाची शोभा पाहिली. रोहिणीनंतर हळूहळू यशोदेच्या सेविकाही जाग्या झाल्या. यशोदेने जन्म दिलेल्या पुत्राला त्यांनी पाहिले आणि त्या पाहतच राहिले. इंद्रनील मण्याप्रमाणे तेजाने झगमगणाऱ्या त्या अर्भकाचे तेज, त्याचे सौंदर्य त्या अनिमिष नयनाने अनुभवू लागल्या. त्या रूपात त्या इतक्या हरवून गेल्या की त्यांना या क्षणी आपले कर्तव्य काय आहे याचे भानच राहिले नाही. जणू भगवंताचे ते दिव्य रूप पाहून त्यांची पुन्हा भावसमाधी लागली. अर्भकाचे रडणे ऐकून भावसमाधी स्थितीत असल्यामुळे त्या काष्ट पुतळ्यांप्रमाणे जशाच्या तशाच उभ्या राहिल्या. अत्यंत आनंदाने त्या सगळ्या स्तंभित झाल्या. शेवटी त्या सर्वांना जागृत करण्यासाठी भगवंतालाच लीला करावी लागली. मग सर्वांतर्यामी असणारा भगवंत रोहिणीच्या मुखातून बोलला, अगं तुम्ही सर्वजणी असे पाहत काय राहिला आहात? कुणीतरी जाऊन गोपराज नंदांनाही आनंद वार्त्या तरी द्या. खरंच जर अंतर्यामी भगवंत रोहिणीच्या मुखातून हे बोलला नसता तर सर्व सेविका अजून किती काळ त्याच भावसमाधीत राहिल्या असत्या हे तो श्रीहरीच जाणे. कारण स्वतः रोहिणी सुद्धा त्या परमोच्च आनंदात भावसमाधीस्थ झाली होती. त्यामुळे त्या क्षणी तिच्यातील काही करण्याची आणि बोलण्याची शक्ती देखील सर्वथा लुप्त झाली होती. रोहिणीच्या त्या आज्ञेनंतर आतापर्यंत सेविकांच्या अंतर्हृदयात वाहत असलेल्या आनंद स्रोताचे तरंग आता बाहेर पडू लागले, सर्वत्र पसरू लागले. एकमेकींशी आनंद विभोर होऊन त्या बोलू लागल्या. मग काय, दुसऱ्या क्षणी संपूर्ण सुतिकागार भावसमाधीतून जागृत होऊन आनंदाने भरून गेले. लगेच एक सेविका गोपराज नंदाला सूचना देण्यासाठी धावत सुटली. दुसरी सेविका नगारखान्यात पोचली. तिसरी सेविका आनंदध्वनी करत संपूर्ण गोकुळातही आनंद वार्ता देण्यासाठी धावली. अशा प्रकारे सर्व सेविका एकेका कार्यासाठी आनंदाने धावल्या. हे सर्व होत असतानाही गोपराणी यशोदा मात्र अजूनही भावसमाधीत होती. भगवंताने तिला अशा काही भावसमाधीत ठेवले होते की ज्याचे वर्णन करणेही अशक्य आहे. यशोदेची अशी अनिर्वचनीय भावसमाधी लागली होती. पुत्र जन्माची वार्ता कळताच जवळच्या सर्व गोकुळवासिनी स्त्रिया नंदवाड्याच्या प्रांगणात एकत्र आल्या. अत्यंत आनंदाच्या स्वरांनी संपूर्ण प्रासादच निनादित झाले. थोड्याच वेळात गोपर आणि यशोदेची भावसमाधी स्थिती शिथिल झाली. हळूहळू तिने आपले डोळे उघडले. काही क्षणानंतर तिला लक्षात आले की गर्भस्थ बालकाचा जन्म झाला आहे. तिला अत्यंत आनंद झाला. तिने आपल्या तान्यावर दृष्टी टाकली आणि त्याच क्षणी अत्यंत वात्सल्याने यशोदेचे हृदय भरून आले. तिच्या अंतरातील ते वात्सल्य नेत्रांवाटे आनंदाश्रूच्या माध्यमातून झरू लागले. भावविभोर झालेली नंदराणी आपल्या पुत्राचे सौंदर्य निहाळत होती. तिच्या नेत्रातील ते आनंदाश्रूचे पुष्पमोती बालकाच्या देहावर पडत होते. ते पाहताना त्यांनी जणू निर्मळ मुक्ताहारच घातला आहे असे भासू लागले. हे सर्वथा योग्यच होते. कारण भगवंताची आराधना करताना प्रथम पुष्प समर्पित केल्यानंतरच नैवेद्य दाखवला जातो. यशोदेच्या घरी प्रगटलेल्या त्या भगवंतालाही प्रथम तिच्या निर्मळ आणि वात्सल्यमय आनंदाश्रूंच्या पुष्प मोत्यांची माला समर्पित झाली आणि त्यानंतरच त्याला स्तन दुग्धाचा नैवेद्य समर्पित केला गेला. इकडे गोपराजा नंदाला पुत्र जन्माची आनंद वार्ता देण्यासाठी सेविका गेली होती. नंद राजाचे नेहमीप्रमाणे नारायणाचे स्मरण चालू होते. नंदराजाला पाहताच सेविकेने सांगितले, नंदराजा आपणास पुत्र रत्नाची प्राप्ती झाली आहे. ती वार्ता ऐकताना आपण अमृत महासागरातच डुंबत आहोत असे गोपराजाला वाटले. गोपराजा नंद त्यातच हरवून गेले. त्या अमृत महासागरातील आनंद तरंग त्यांना पुन्हा पुन्हा आनंदी करत होते. हे सर्व अनुभवताना गोपराजाला बाह्य जगताचा विसर पडला. अंतरंगातील चेतनेच्या भावविश्वातच ते हरवून गेले. त्याच वेळी त्यांच्या अंतरातील एक सुंदर पूर्वस्मृती जागृत झाली. त्या पूर्वस्मृतीमध्ये गोपराज नंद यशोदेला सांगत होते, यशोदे जेव्हा मी पुत्र प्राप्तीसाठी यज्ञानुष्ठानाला बसायचो तेव्हा मला असे वाटायचे की माझ्या इष्टदेव नारायणापेक्षा अधिक सुंदर या त्रिलोकात कुणीतरी असेल का? हे केवळ अशक्यच आहे, सर्वथा अशक्य आहे. मात्र त्याच वेळी नारायणापेक्षाही अनंत असीम सुंदर अशा बालकाची मूर्ती माझ्या चित्तावर ठसली होती. ते सुंदर बालक मला तुझ्या कुशीत आनंदाने खेळताना दिसत असे. श्यामवर्णाच्या आणि सुंदर नेत्रांच्या त्या मनोहर बालकाला पाहून मी मुग्ध होऊन जात असे. ती पूर्वस्मृती अनुभवता अनुभवता नंदराजालाही बाह्य जगताचा विसर पडला. तेही भावसमाधीत तल्लीन झाले. त्या पूर्वस्मृतीच्या माध्यमातून निर्माण झालेल्या भावस्त्रोताच्या अद्भुत रसाचे ते प्राशन करू लागले. नंदराजा भोवती निर्माण झालेल्या भाववलयामध्ये सेविकाही आकर्षित झाली. आपण नंदराजाला बोलवण्यास आलो आहोत हेच ती विसरून गेली. तिलाही थोड्याच वेळापूर्वी पाहिलेल्या सौंदर्यनिधी यशोदा नंदनाच्या रूपाचे स्मरण होऊ लागले आणि ते पुन्हा पुन्हा स्मरताना येथेही तिची पुन्हा भावसमाधी लागली. ती सेविका आणि नंदराज यांचा बराच काळ या भावसमाधीत गेला. आता भगवंताच्याच प्रेरणेने गोपराजाच्या कानी त्या सेविकेने थोड्या वेळापूर्वी उच्चारलेली शब्दावली गुंजू लागली. नंदराजा नंदराजा आपणास पुत्र रत्नाची प्राप्ती झाली आहे. कानी पडणाऱ्या त्या शब्दांमुळे नंदराज भावसमाधीतून बाहेर आले. त्यांनी आपले नेत्र उघडले आणि क्षणाचाही विलंब न करता प्रासादाच्या दिशेने निघाले. त्यांच्या मागून सेविकाही धावत निघाली. नंदराज वाटेत विचार करू लागले, खरंच आता मी पाहिलेले श्यामवर्णाचे ते तेजस्वी बालक यशोदेच्या पोटी जन्मले असेल का? या विचारातच हृदयात उसळलेला तो आनंद प्रवाह समवेत घेऊन नंदराज वेगाने राजप्रासादाच्या दारी पोचले. आपल्या पुत्राचे मुख पाहण्यासाठी नंदराज व्याकुळ झाले होते. पुत्राच्या मुखावलोकनाची अपरिमित उत्कंठा त्यांच्या मनात दाटली होती. परंतु त्यांना संधीच नाही मिळाली. खरे तर प्रासादाचे द्वार उघडेच होते, परंतु असंख्य गोकुळवासिनी स्त्रियांनी यशोदेच्या प्रासादात गर्दी केली होती, त्यामुळे आत शिरण्याचा मार्ग बंद झाला होता. गोकुळवासिनी स्त्रियांना अत्यानंदामुळे नंदराज तेथे आल्याचे भानच राहिले नाही, त्यामुळे नंदराजाला आत जाण्यास वाट मिळेना आणि पुत्र दर्शनासाठी धीरही धरवेना. त्यांचे प्राण व्याकुळ झाले. तेवढे तेथे उभे असलेल्या गोपींच्या मध्ये असलेल्या एका फटीतून नंदराजाला आपले बालक स्पष्टपणे दिसले. अरे हा, हे तर तेच बालक आहे, तेच आहे. खरंच मी पाहिलेले तेच हे तेजस्वी श्यामवर्ण बालक आहे. तेवढ्यात गोपींच्या हालचालींमुळे ती छोटीशी फटही आता बंद झाली आणि ते फटीतून दिसणारे दृश्यही बंद झाले. त्या फटीतून नंदराजाकडे जे परम चैतन्य प्रक्षेपित झाले होते, त्यामुळे नंदराजाचे नेत्रही आता आपोआप बंद झाले. नंदराज आता त्या बालकाला अंतरातून अनुभवू लागले. आता नंदवाड्याकडे साऱ्या गोकुळवासियांची गर्दी झाली. राजपुरोहित आणि ब्रह्मवृंदही आले. ढोल पथकही येऊन पोचले होते. ढोलवाल्याने आपल्या ढोलकीवर थाप दिली. त्या सरशी सनई चौघडे मधुराती मधुर रागिणीची तान चढत वाजू लागले. निरनिराळी मंगलवाद्ये वाजू लागली. नंदप्रासादाच्या मणिमय भिंती छत आणि खांबांनाही निनादित करत तो मंगलवाद्यांचा ध्वनी संपूर्ण व्रजपुरात गर्जू लागला. सर्वजण आनंदाने आणि गदगद कंठाने गाऊ लागले. गोकुळीच्या गोपाळांचे आनंद गीत गगनातच नव्हे तर त्रिभुवनात गुंजू लागले. आपणही गोपगोपी बनूया. श्रीकृष्ण जन्माच्या त्या उत्सवाचा दिव्य आनंद प्रत्यक्ष अनुभवूया. त्या दिव्य क्षणांची प्रत्यक्ष प्रचिती घेऊया. त्या दिव्य आनंदमय क्षणांचे आपण साक्षीदार बनूया.
नंदराजाच्या पुत्राच्या आगमनाने सर्वांना अतिशय आनंद झाला होता. ब्रजराजाचा हा वंशदिव म्हणजे जणू ब्रजवासियांचा आधारस्तंभच होता. हर्षभरीत झालेल्या गोकुळवासियांनी नंदाच्या या नंदनाचा जन्मोत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्याचे ठरवले. गोकुळात जन्मोत्सव कसा साजरा केला गेला ते आत्ता आपण सर्वांनी प्रत्यक्ष अनुभवूया. सर्व गोकुळवासी त्या आनंदाचा उत्सव साजरा करण्यासाठी उत्साहाने तयारी करू लागले. गोकुळवासियांनी सर्व घरे अंगणे स्वच्छ केली. सडा रांगोळ्या ध्वज पताका फुलांच्या माळा आणि तोरणांनी सजवली. गाई बैल आणि वासरांच्या अंगांना हळद तेलाचा लेप देऊन गेरूने रंगविले. तसेच मोरपंख फुलांचे हार विविध प्रकारची सुंदर वस्त्रे आणि सोन्याच्या साखळ्यांनी सजवले. पुत्र जन्मा प्रित्यर्थ ब्राह्मण मंगलमय आशीर्वाद देऊ लागले. पौराणिक वंशाचे वर्णन करणारे आणि स्तुती पाठक स्तुती करू लागले. गायक गाऊ लागले. मंगलवाद्ये वाजू लागले. सर्व गोपगोपी बहुमूल्य वस्त्रे अलंकार धारण करून दाग दागिने भेट वस्तूंनी भरलेली तबके हातात घेऊन नंदाच्या घराकडे लगबगीने जाऊ लागले. यशोदेच्या त्या तेजस्वी तान्ह्याचे ते रूप पाहून सर्वांनाच आनंद झाला. प्रथम दर्शनाच्या वेळीच बाल भगवंताने आपल्या दिव्य रूपाने सर्वांचे मन आणि चित्त आकर्षून घेतले. यशोदेच्या कुशीतील त्या सर्वांग सुंदर बाळकृष्णाच्या दर्शनाने गोपगोपी आनंद विभोर झाल्या. बाळकृष्णाला अनंत अनंत आशीर्वाद देऊ लागले. नंद राजाही अतिशय उदार होते. त्यांनी गोपांना पुष्कळशी वस्त्रे, अलंकार आणि गायी दिल्या, अनेक दाने दिली. बाल भगवंताचे नंदाच्या या पुत्राचे रूप सुंदर आणि आकर्षक होते. नामकरण समारंभाच्या वेळी गर्ग ऋषींनी सर्वांचे चित्त आकर्षून घेणारा असल्याने कृष्ण असे त्याचे नामकरण केले. त्या दिवसापासून नंदाच्या गोकुळामध्ये सर्व प्रकारची समृद्धी आली. भगवान श्रीकृष्णाचा तेथे निवास होता, त्यामुळे भगवंताच्या स्वाभाविक गुणांचा परिणाम म्हणून ते लक्ष्मीचे क्रीडास्थान बनले. श्री तेथे लक्ष्मी या उक्तीप्रमाणे साक्षात लक्ष्मी तेथे नांदू लागली. या भक्ती सत्संगाच्या माध्यमातून आज आपल्याला साक्षात भगवान श्रीकृष्णाची जन्मलीला अनुभवता आली. भगवंताच्या जन्मलीले मागील काही दैवी रहस्यही आपल्या समोर उलगडली. जणू द्वापर युगातील साक्षात श्रीकृष्णाच्या जन्मलीलेचा दैवी अनुभव आपण सर्वांनी या क्षणी घेतला. भगवंताच्या या दिव्य जन्मलीलेतून आपल्याला लक्षात येते की परमेश्वराच्या प्राप्तीसाठी साधन वस्तू उपयोगी नाही. सागराला भरती आल्याप्रमाणे अंतकरणात भक्तिभाव उसळून आला पाहिजे. हा भक्तिभाव नंद यशोदेच्या हृदयात होता, म्हणून कृष्ण परमात्मा त्यांचा आत्मज म्हणजे त्यांनी जन्म दिलेला नसला तरीही त्यांचा पुत्र बनला. देव भावाचा भुकेला असतो हेच खरे तत्व येथे प्रत्यक्ष अनुभवायला मिळते. सर्व वेद, उपनिषदे, सांख्य, योग आणि भक्तजन ज्यांच्या महात्म्याचे गीत गातात ते श्रीहरी नंदराज आणि यशोदेचा कान्हा बनून ऋचभूमीमध्ये राहू लागले. साक्षात जगतपिता परम परमात्मा आता त्यांचा पुत्र झाला. नंद यशोदेसह सर्व गोप गोपींचे बाल भगवंताच्या कान्हा या रूपावर अत्यंत प्रेम जडले. साक्षात श्रीहरी स्वतःचा अंश स्वरूप असलेल्या बलरामासह गोकुळात राहून नंद यशोदा आणि गोप गोपिकांना आपल्या बाललीलांनी आनंदित करू लागला. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने आपण सर्वांनीही संपूर्णपणे श्रीकृष्णमय होण्याचा भक्तिमय निर्धार करूया. श्रीकृष्णाचे सर्वव्यापी आणि आनंदमय तत्व प्रत्येक क्षणी अनुभवूया. आपल्या रोमरोमात पेशी पेशींमध्ये कृष्ण तत्व अनुभवूया. श्रीकृष्णाच्या दिव्य अवतरणाचा प्रसंग आपण अनुभवला. आता श्रीकृष्ण परमात्म्याचे ते अवतरण आपल्या सर्वांच्या हृदयात होण्यासाठी आपल्या हृदयरूपी मंदिराला सिद्ध करूया. आजच्या सत्संगाच्या समापनापूर्वी त्या गोविंदाला जन्माष्टमी निमित्त आपल्या सर्वांच्या अंतरातच विराजमान होण्यासाठी आळवूया.
आपल्या हृदयाला भावपुष्पांनी सजवीत भगवंताच्या त्या परम कल्याणकारी रूपाचे मनोभावे स्वागत करूया. हे नंदनंदना, हे कृष्णा, श्रावण कृष्ण अष्टमीला पुन्हा एकदा तुझे दिव्य अवतरण होणार आहे. तूच निर्माण केलेल्या या भूतलावर आम्ही तुझे भक्त तुझे स्वागत करतो देवा. हे देवकी नंदना, आम्हा सर्व भक्तजनांच्या हृदयातही तुझे भक्तिपूर्ण स्वागत आहे. हे गोविंदा, आम्ही आमच्या हृदयातील भक्ती सुमनांचा वर्षाव करत तुझे स्वागत करतो भगवंता. तुझी दिव्य पदचिन्हे आमच्या हृदयावर उमटू दे भगवंता. हे यशोदेच्या राणा, हे नंदनंदना, हे कृष्णा, तुझे स्वागत आहे, स्वागत आहे, तुझे स्वागत आहे. भगवंताच्या कृपेने हा दिव्य भक्ती सत्संग संपन्न झाला. याविषयी आपण भगवंताच्या चरणी कोटी 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 कृतज्ञता व्यक्त करूया.